भाग 26 प्रकाश मत चालणं यवान यांना तिसरा अध्याय 19 आणि 21 आठवा अध्याय 12 वचन येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवानी अगोदर आपण आंधळे माणूसनी सारखं असणार तो अंधारमा चालता त्याला ठेस लागती अन तो नेहमी पडता कारण त्याला मार्ग दाखवण्यासाठी कोणताच प्रकाश नसत. जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवत तर तो प्रकाशमय चालणारच माणूस बन त्याला जसं का तो काहीच करत राहील आणि कोणत्याच मार्गावर चालेल कारण त्याला तो पाडना कारण येशू आखना मी जगना प्रकाश अस जो कोणी मना वचनमा राही तो अंधारमा नाही तर प्रकाशमा चालेल. तो आपला पवित्र आत्मा सर्व विश्वासू लोकसला मार्ग दाखवण्यासाठी मदत कर आणि आपण प्रकाश असं करू.